श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। आज 10व्या अध्यायाच्या निरूपणाला सुरुवात होत आहे। कालच आपण 10व्या अध्यायाचा सारांश पाहिला। 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला माऊलींनी संस्कृत प्रचुर भाषेत फार सुंदर काव्यात्मक नमन आपल्या गुरूंचं केलेलं आहे। हे नमन संत साहित्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी भाषा वापरून, अलंकृत भाषा वापरून ही माऊलींनी आपल्या गुरूंचं स्तवन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या गुरूंचं आध्यात्मिक स्वरूप, त्यांचं सामर्थ्य, त्यांचा महिमान, त्यांची अवर्णनीय अशी त्यांची माहिती, महत्ता सादर केलेली आहे। आणि एक एक ओवी, म्हणजे ज्यांना आता मराठी साहित्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी हे एक एक ओवी म्हणजे एक नवीन नवीन पक्वान्नासारखी आहे। त्यानंतर 1 ते 9 अध्यायापर्यंत, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पूर्वार्धामध्ये जितके अध्याय आलेत, 9 अध्याय, त्यांचे विषय सूत्ररूपाने सांगितलेले आहे। आणि जसं आधी मी सांगितलं की 9वा अध्याय हा ज्ञानेश्वर माऊलींचा अत्यंत आवडता अध्याय आहे, कारण हा भक्तिमार्गी लोकांचा अध्याय आहे। माऊली खुद्द निर्गुण ब्रह्माची पाठशाळा होती त्यातून आलेले हे सर्व भावंड होते, नाथ परंपरेतून, जिथे सगुण स्वरूपापेक्षा निर्गुण स्वरूपाची उपासना जास्त केली जात असे, तरी पण 9व्या अध्यायामध्ये सगुण स्वरूपाची अत्यंत सुंदर उपासना केलेली आहे, आणि त्यामुळे तो माऊलींचा आवडता अध्याय होता। आज 10व्या अध्यायाला सुरुवात करूया, आजचा भाग सुरू करूया, अध्याय 10वा। यात सुरुवातीला 49 ओव्या आहेत, म्हणजे पहिला श्लोक सुरू होण्यापूर्वी 49 ओव्या आहेत। कदाचित आपण 30-40 ओव्यापर्यंत आज जाऊ शकू, आणि नंतर उरलेल्या ओव्या प्रस्तावनेच्या आणि पहिल्या श्लोकांपासून ती उद्या सुरुवात होईल। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परम वीर्या तरुण तर तुरिया लालन लीला नमो जगदखील पालना मंगळमणि निधाना स्वजनपन चंदनाराध्य लिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुति गुण समुद्रा मन्मथ मनमथा नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया। स्पष्ट बोध करणाऱ्यात चतुर असलेल्या आणि विद्यारूपी कमळाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय स्वरूप स्थिती हीच कोणी तरुण स्त्री, त्या स्त्रीसोबत विलास करणाऱ्या श्री गुरु, तुम्हास माझा नमस्कार असो। अहो संसार रूपी अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्या, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त जवानीच्या भरात असलेल्या ज्ञानरूप 4थ्या अवस्थेचे स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे, अशा माझ्या श्रीगुरु तुम्हास माझा नमस्कार असो। अहो सर्व जगाचे पालन करणारे कल्याणरूपी रत्नांची खाण असलेले, भक्तरूपी वनांतील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव, तुम्हास माझा नमस्कार असो. शहाण्या चित्तरूपी चकोरास आनंद देणाऱ्या चंद्रा, ब्रह्मानुभवाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणाऱ्या तुम्हाला माझा नमस्कार असो. शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य असणारे, संसार रूपी हत्तीच्या गंडळस्थळाचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणारे अहो श्री गुरुराया, तुम्हाला माझा नमस्कार असो. तुमचा अनुग्रहो गणेशू, जई दे आपला सौरसू, तै सारस्वती प्रवेशू बाळ काही आथी. दैविकी उदारा वाचा, जय उद्धेशु देनाभिकाराचा, तै नवरस दीपांचा था ओलाभे. जी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी, जरी मुके याते अंगिकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंधु होळा. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी. एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचाळपणे वानू मी कमणे, का सूर्याचिया अंगा उठणे लागत असे. तुमची कृपा हाच कोणी गणेश, तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो तेव्हा सर्व विद्यांमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो. आपण जे श्री गुरुदेव त्या आपली उदार वाणी जेव्हा भिऊ नकोस असे आश्वासन देते ना, तेव्हा शांत इत्यादी नवरसरूपी दिव्यांचा ठाव लागतो, म्हणजे नवरसरूपी दिवे प्रज्वलित केले जातात. महाराज, आपले प्रेम हीच कोणी सरस्वती, तिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पती बरोबर वादविवाद करू शकतो. हे राहू द्या, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडते अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर ठेवला जातो तो जीवच खरा, परंतु तो शिवाच्या बरोबरीला येतो. एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात त्याचे मी कोणत्या विशेष बोलण्याने वर्णन करू. सूर्याचे शरीर चकाकीत दिसावे म्हणून काय त्याला घासण्याची जरुरी आहे, त्याला काही आरसा दाखवायला लागतो. केवता कल्पतरुवरी फुलोरा, कायसेनी पाहुणे रोक्षीरसागरा, ऐसा कमणे वासी कापुरा सुवासो देवो. चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केमी. तैसे श्रीगुरूंचे महिमान, आकळीते के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत केले. तरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे, श्री गुरु समर्थारूप म्हणे, तरी मोतियांसी भिंग देणे तैसे होईल. का साडे पंधरया रजतवणी, तैशी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेविजे चरणी, हे ची भले. कल्पतरुला फलद्रूप होण्यास मोहोर कशास फुटायला पाहिजे, म्हणजे कल्पतरुला जर मोहोर आला तरच ते फलद्रूप होईल का? क्षीर समुद्राला कशाने पाहुणचार करावा? त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापुराला सुगंधित करावे? चंदनाला कशाची उटी लावावी? अमृताचे पक्वान्न कसे तयार करावे? आकाशावर मांडव घालणे शक्य आहे का? त्याप्रमाणे हे श्री गुरु, तुझ्या ठिकाणी मोठेपणाचे आकलन करणारे साधन कोठे आहे? कोठेही नाही. हे लक्षात घेऊन मी निमूटपणे तुला नमस्कारच करतो. जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्रीगुरूंचे यथार्थ वर्णन करू म्हणेन तर ते माझे करणे मोत्यांना चकाकी येण्याकरिता अब्रकाचे पूट देण्यासारखे होईल. आता मोती स्वतःच चकाकीकत असतो, त्याला अभ्रकाची काय पूड द्यायची? 15.5 दराच्या 52 कशी सोन्याला ज्याप्रमाणे चांदीचा मुलामा द्यावा, त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे. म्हणजे 24 कॅरेटचं सोनं असेल आणि त्याला मी प्रयत्न करतो चांदीचा एक त्याला पॉलिश करण्याचा प्रयत्न करतो. ते मुळातच सोनं आहे, त्यातल्या त्यात ते 24 कॅरेट्स आहे, त्याची चमक किती, आणि मी त्याला उगीच चांदीने माखू पाहतो. म्हणून यापुढे काहीही न बोलता आपल्या पायावर मस्तक ठेवावे, हेच बरे. मग म्हणितले जी स्वामी, भले नी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणोनी कृषार्जुन संगमी प्रयाग वटू जाहलो. मागा दूध दे म्हणितल्यासाठी, आघवियाची क्षीराब्धीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी. नातरी वैकुंठ पीठ नायके, रुसला ध्रुव कवतिके, बुझाविला देवनी भातुके ध्रुव पदाचे. तैसी ब्रह्म विद्या रावो, सकळ शास्त्रांचा विसंबता ठावो, ते भगवद्गीता वोविया गावो ऐसे केले. जे बोलणियांच्या राणी हिंडता, नायकी जे फळलिया अक्षरांची वार्ता, परी ते वाचाची केली कल्पकता विवेकाची. नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो स्वामी, चांगल्या प्रेमाने ज्ञानेश्वर आमचा आहे या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिले, आणि त्यामुळे कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादरूपी गंगा यमुनांच्या संगमाच्या प्रयागावर मी वड झालो, वडाचं झाड झालो. मागे दूध दे अशी विनंती केल्यावरून सर्वच क्षीर समुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली, किंवा वैकुंठाधीश प्रभूने रुसलेला जो ध्रुव बाळ त्याची अडळ पदाचा खाऊ देऊन कौतुकाने समजूत काढली, अगदी त्याप्रमाणे गीता जी ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे, माहेर घर आहे, ती भगवद्गीता मी प्राकृत ओवी छंदात गावी असे श्रीगुरुने केले. हे पहा, शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितके भटकले असता त्या वाचारूप वृक्षास विचाररूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही, परंतु ती वाचाच विचारांचा कल्पवृक्ष केली तुम्ही, एवढी तुम्ही माझ्यावर कृपा केली. होती देहबुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली ओवरी, मन गीतार्थ सागरी जळ शयन झाले. तैसे एकैक देवांचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे, तरीही अनुवादलो धीटपणे ते उपसाही जोजी. आता आपुलेनी कृपा प्रसादे, मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे, पूर्वखंड विनोदे वा खाणिले. प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलिला योगू विषदू, परी सांख्य बुद्धीसी भेदू दाउनिया. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले, पंचमी गव्वरिले योगतत्व. आता माझ्या बुद्धीने जे देहाशी एकसारखे तादात्म्य केले होते, त्या माझ्या बुद्धीला देह तादात्म्यापासून सोडवून आनंदरूपी खजिन्याची खोली केली, आणि माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीर समुद्रामध्ये महाविष्णू झाले. त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या एक एक लीला आहेत, त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करावयाचे मला कसे कळेल. आणि असे असूनही बेढरपणाने जो काही मी अनुवाद केला तो महाराज कृपया सहन करा. एवढा वेळ आपल्या कृपेच्या प्रसादाने मी भगवद्गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवीच्या छंदात वर्णन केला, पहिला भाग म्हणजे पूर्वार्ध, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला, दुसऱ्यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला. परंतु ज्ञानयोग आणि बुद्धियोग यांच्यामध्ये काय फरक आहे तो दाखवून सांगितला. तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्मयोग सांगितला आणि तोच कर्मयोग चौथ्यामध्ये ज्ञानासह सांगितला. त्यानंतर पाचव्या अध्यायामध्ये गूढ रीतीने अष्टांग योग सांगितला, दबलेला लपलेला असा अष्टांग योग सांगितला ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते. तेची षष्टा माजी प्रगट आसना लागोनी स्पष्ट जी आत्मभाव एक वाट होती जेणे तैसीची जे योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गती ते आगवीची उपपत्ती सांगितली तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारही पाठी सप्तमीची प्रश्न सिद्धी बोलोणी प्रयाण सिद्धी एवं ते सकल वाक्य अवधी अष्टमाध्यायी आता शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते येके लक्षे जोडे. ज्याच्या योगाने जीव आणि आत्मा जीव आणि शिव यांचे ऐक्य होते तेच योगाचे तत्व आसनापासून प्रारंभ करून तो समाधीपर्यंत स्पष्ट तऱ्हेने सहाव्या अध्यायात उघड केले. त्याचप्रमाणे योग सिद्ध झालेल्याची स्थिती आणि योगाचे आचरण करीत असताना मध्येच मरण आलेल्यास जी गती प्राप्त होते तो सर्व विचार सहाव्या अध्यायामध्ये सांगितला. त्यानंतर सातव्या अध्यायाच्या आरंभी कार्य कारण अशा दोन प्रकारांनी प्रकृतीचे रूप सांगून भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त त्यांचे वर्णन केले. नंतर सातव्या अध्यायामध्ये शेवटी सांगितलेल्या सात वाक्यांसंबंधी आठव्याच्या आरंभी अर्जुनाने विचारलेल्या सात प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाणसिद्धीचा प्रकार सांगितला. अशा रीतीने सर्व सात प्रश्नांची उत्तरे देऊन आठव्या अध्यायामध्ये ते प्रश्न संपविले. आता असंख्यात असलेल्या वेदांमध्ये जेवढा म्हणून मतलब प्राप्त होतो ना तेवढा सर्व एक लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतामध्ये सापडतो. आता अठरा पर्वी भारती ते लाभे कृष्णार्जुना वचोक्ती आणि जो अभिप्राव साते शर्की तो एकलाची नवमी म्हणोनी नवमीचिया अभिप्राया सहसा मुद्रा लावावया विहाला मी वाया गर्व का करू अहो गुळा साखरे मालेयाची हे बांधे तरी एकाची रसाचे परी स्वाद गोडियेचे आन आन जैसे एक जाणोनिया बोलती एक ठाए ठाओ जाणविती एक जाणो जाता हारपती जाणते गुणेशी हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य नवमाचे तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. आता महाभारताच्या 18 पर्वांमध्ये जो काही अभिप्राय लपलेला आहे तो कृष्ण अर्जुनाच्या संवादामध्ये गीतेत प्राप्त होतो. आणि गीतेच्या 7 श्लोकांमध्ये जो अभिप्राय आहे तो 91 अध्यायामध्ये आहे. म्हणून 9 अध्यायातील मतलब पूर्ण झाला असे दाखविणारा लेखन सीमेचा शिक्का आणि त्यावर एकदम द्याव्यास भ्यालेला जो मी तो 9 अध्यायातील अभिप्राय पूर्णपणे सांगितला असा गर्व आणि अभिमान कशाकरता करू. अहो गूळ साखर व राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत तरी त्यांमध्ये गोडींचे स्वाद निरनिराळे आहेत. अगदी त्याप्रमाणे 18 अध्याय हे एकाच गीतेचे आहे आणि त्यामध्ये एकाच ब्रह्मरसाचे वर्णन आहे, पण त्याच्या परिणामांकडे पाहिले तर ते निरनिराळे आहेत। ते असे की काही अध्याय अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाला जाणून त्याचे वर्णन करतात, काही अध्याय त्या त्या ठिकाणीच तू ब्रह्म आहेस अशी जाणीव करून देतात, काही अध्याय जाणाव्यास गेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हा सुद्धा हरपून जातो असे आहेत। असे हे गीतेचे अध्याय आहेत, परंतु नववा अध्याय शब्दाने सांगण्याच्या पलीकडचा आहे। तो देखील मी स्पष्ट करून सांगितला, महाराज ही सर्व शक्ती ही तुमची आहे। आपल्या गुरूंना म्हणतात ही सर्व शक्ती, हे गुरुदेवा ही तुझी शक्ती आहे। काई काची काठी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाण वाऊनी उतरली समुद्री कटके, एकी आकाशी सूर्याते धरिले, एकी समुद्र चुळी भरिले, तैसे मज नेणतया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही, परी हे असो येथ ऐसे राम रावण झुंझिन्नले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी, तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमियाचिया ऐसे मी म्हणे, या निवाळा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थुआती, एवं नवही अध्याय पहिले मियामती सारिखे वाखाणिले, आता उत्तरखंड उपायले ग्रंथाचे ऐका। एकाच्या म्हणजे वशिष्ठ ऋषीच्या काठीने सूर्याप्रमाणे आग प्रकाश केला, एकाने म्हणजे विश्वामित्राने या जगाहून वेगळे जगच निर्माण केले, तर मग एकाने नल नावाच्या वानराने पाण्यावर दगड टाकून समुद्रावरून सैन्य पार करून नेण्यासाठी पूल तयार केला, एकाने म्हणजे मारुती रायाने आकाशामध्ये असलेल्या सूर्याला पकडले, तर एकाने म्हणजे अगस्तीने एका घोटामध्ये सगळा समुद्रच प्राशन करून टाकला। त्याप्रमाणे मी जो अजाण त्या माझ्याकडून बोलण्याच्या पडीकले असलेल्या या नवव्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलवून घेतला, परंतु हे असो येथे असे आहे की राम आणि रावण हे एकमेकांशी कसे लढले हे सांगावायचे असेल तर असे म्हणावं लागेल की राम रावण हे एकमेकास युद्धात भिडले तसे ते एकमेकाशी झुंजले असे सांगावे लागेल, कारण त्याला वेगळं सांगता येत नाही। अगदी त्याप्रमाणे नवव्या अध्यायातील श्रीकृष्णाने केलेला जो उपदेश तो नवव्या अध्यायासारखाच आहे असे म्हणावे लागेल। हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे त्या तत्ववेत्यालाच पटेल। अगदी त्याप्रमाणे पहिल्या नऊही अध्यायांचे मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केले। आता गीता ग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे, तो ऐका। वेळेची मर्यादा झाल्यामुळे आपण हा भाग इथे संपवू आणि तो भाग आपण परत उद्या घेऊ। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।